आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे मुंबई साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. मुंबईत CNGच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई CNGचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत पुढच्या वर्षी 15 लाख घरं बांधून पूर्ण करू आणि येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
आजचा जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो रेकॉर्ड केलं. एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत हा रेकॉर्ड.
या कार्यक्रमामध्ये महाआवास अभियानाचे 2023-2024 या वर्षाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण, नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर, अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी, पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदेड पहिल्या, अमरावती दुसऱ्या आणि वर्धा तिसऱ्या स्थानी आहे. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA ने आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते NTA ने थोड़ी देर निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
NTA मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट UG 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या CBI ने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसांपूर्वी CBI च्या पथकाने लातूरमधल्या एका महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला ताब्यात घेतलं होतं. हे प्राध्यापक 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत आणि नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 आता 21 जूनऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर 2:30 ते 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जूनपासून महाटीईटी.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार झाले. MBBSची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचार शास्त्रामध्ये MD केलं. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी या मागणीसाठी आज काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी धडक मोर्चा काढला. पोलिसांनी मंत्रालयाजवळ हा मोर्चा रोखल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार शेतकरी विरोधी असून कोकणातल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेपर्यंत लढा सुरू राहील असं सपकाळ म्हणाले. कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल टाकळी ढोकेश्वर इथं नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यात कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसनं आंदोलन केलं. देशभरात 2025 या वर्षात सुमारे 22,500 कोटी रुपयांचे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर आले. यापैकी साधारण 1,100 कोटी रुपयांची प्रकरणं महाराष्ट्रातली होती अशी माहिती दूरसंचार विभागाच्या मुंबई विभागाचे अतिरिक्त महासंचालक आशिष पाठक यांनी आज मुंबईत दिली. देशभरात झालेल्या एकूण नुकसानीपैकी 8,100 कोटी रुपये पुन्हा मिळवण्यात यश आल्याचंही ते म्हणाले. गेल्या वर्षी 1930 या सायबर गुन्हेगारी पीडितांसाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर 30 लाख तक्रारी दाखल झाल्या. त्यांच्यावरून 12 लाखांपेक्षा जास्त सिमकार्ड्स तर 3 लाखांपेक्षा जास्त मोबाईल ब्लॉक करण्यात आले. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं दिले जाणारे 2026 साठीचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांची यंदा या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.